प्रेषितांची कृत्ये अध्याय 28. असे आम्ही निभावल्यावर त्या बेटाचे नाव मिलिता आहे असे आम्हास समजले. तेथील बर्बर लोकांनी आम्हावर विशेष उपकार केले, म्हणजे पाऊस व गारठा असल्यामुळे त्यांनी शेकोटी पेटवून आम्हा सर्वांचा पाहुणचार केला. तेव्हा पौलाने काटक्यांची मोळी आणून शेकोटीवर घातली. इतक्यात उष्णता झाल्यामुळे एक साप बाहेर निघून त्याच्या हातास झुंबून राहिला. ते जीवाणू त्याच्या हाताला लटकलेले पाहून बर्बर लोक एकमेकास म्हणाले,
हा माणूस घातक आहे. हा समुद्रातून वाचला तरी न्याय देवता त्याला वाचू देत नाही.
त्याने तर ते जीवाणू विस्तवात झटकून टाकले आणि त्याला काही इजा झाली नाही. तो सुजे अगर एकाएकी मरून पडेल याची त्यांनी वाट पाहिली. याची फार वेळ वाट पाहिल्यावर त्याला काही विकार झाला नाही असे पाहून ते आपले मत बदलून म्हणाले,
हा कोणी देव आहे.
तिकडे पुबले नामे त्या बेटाच्या मुख्य अधिकाऱ्याच्या जमिनी आसपास होत्या. त्याने आमचे आगत स्वागत करून 3 दिवस आदराने पाहुणचार केला. तेव्हा असे झाले की पुबल्याचा बाप तापाने व आवरक्ताने दुखणाईत पडला होता. त्याचकडे आज जाऊन पौलाने प्रार्थना केली व त्याचवर हात ठेवून त्याला बरे केले. हे झाल्यावर त्या बेटामध्ये ज्या दुसऱ्या लोकांस रोग होते तेही त्याचकडे येऊन बरे झाले. तेव्हा त्यांनी आमचा बहुत प्रकारे सन्मान केला आणि आम्ही हाकारून निघालो तेव्हा आमच्या गरजेचे पदार्थ जहाजावर भरले. याप्रमाणे 3 महिन्यांनंतर अलेक्झांद्रियाचे दयस्कुर्रे या निशाणीचे एक तारू हिवाळा घालवण्याकरिता त्या बेटाजवळ राहिले होते. त्यात बसून आम्ही निघालो. मग सुराकुस येथे वरवा करून आम्ही 3 दिवस राहिलो. तेथून वळसा घेऊन आम्ही रेगिओनास आलो आणि एका दिवसानंतर दक्षिण वारा सुटल्यावर दुसऱ्या दिवशी आम्ही पुतुल्यास पोहोचलो. तेथे आम्हास बंधुजन भेटले. त्यांनी आपल्या येथे 7 दिवस राहावयाची आम्हास विनंती केली. असे आम्ही रोम येथे आलो. तेथले बंधुजन आम्हाविषयी ऐकून अप्पियाची पेठ व 3 उतारशाळा येथपर्यंत आम्हास सामोरे आले. त्यास पाहून पौलाने देवाचे उपकार स्मरण केले आणि त्याला धैर्य आले. आम्ही रोम शहरात गेल्यावर जमादाराने बंदिवानास सेनापतीच्या स्वाधीन केले, पण पौलाला त्यावर पहारा करणाऱ्या शिपायाबरोबर निराळे राहण्याची परवानगी मिळाली. मग असे झाले की 3 दिवसांनंतर पौलाने यहुद्यांचे जे मुख्य पुरुष होते त्यास एकत्र बोलाविले. ते एकत्र मिळाल्यावर तो त्यास म्हणाला,
बंधुजन हो, मी आपल्या लोकांविरुद्ध किंवा पूर्वजांच्या संप्रदायाविरुद्ध काही केले नसता मला यरुशलेमात बंदिवान करून रोमी लोकांच्या हाती देण्यात आले. त्यांनी चौकशी केल्यावर मजकरडे मरण्यास योग्य असा काही दोष नसल्यामुळे ते मला सोडण्यास पाहत होते. परंतु यहुद्यांनी विरोध केल्यामुळे कैसराजवळ न्याय मागणे मला भाग पडले. तरी मला आपल्या राष्ट्रावर काही दोषारोप करावयाचा होता असे नाही, याकरिता तुमची भेट घेऊन तुम्हाबरोबर भाषण करावे म्हणून तुम्हास बोलाविले. इस्रायलाच्या आज्ञेमुळे मी या साखळीने बांधलेला आहे.
त्यांनी त्याला म्हटले की,
आपल्या संबंधाने यहुदियाहून आम्हास काही पत्रे आली नाही किंवा बंधुजनातील कोणी इथे येऊन आपणाविषयी काही प्रतिकूल बातमी आणली नाही. अगर काही सांगितलेही नाही तरी आपले विचार काय आहेत ते आपणापासून ऐकून घ्यावे हे आम्हाला योग्य वाटते. कारण या पंथाविषयी म्हटले तर लोक त्याविरुद्ध सर्वत्र बोलतात हे आम्हास ठाऊक आहे.
तेव्हा त्यांनी 1 दिवस नेमस्त करून त्याला सांगितल्यावर त्या दिवशी पुष्कळ लोक त्याच्या बिराडी आले. त्यास देवाच्या राज्याविषयी साक्ष देण्याकरिता आणि येशूविषयी मोशाच्या नियमशास्त्रावरून व संदिष्ट लेखांवरून त्यांची खात्री करण्याकरता तो सकाळपासून संध्याकाळपर्यंत त्या विषयाची फोड करीत होता. त्याने जे सांगितले त्यावर कित्येकांनी विश्वास ठेविला व कित्येकांनी ठेविला नाही. त्यांचे आपसात एकमत न झाल्यामुळे ते उठून जाऊ लागले. तेव्हा पौलाने त्यास एक वचन सांगितले,
पवित्र आत्मा यशया संदेशाच्या द्वारे तुमच्या पूर्वजांबरोबर बोलला ते ठीक बोलला. ते असे, या लोकांकडे जाऊन सांगा की तुम्ही ऐकाल तर खरे परंतु समजणार नाही व पाहाल तर खरे परंतु तुम्हास दिसणार नाही कारण या लोकांचे अंतःकरण जड झाले आहे. ते कानांनी मंद ऐकतात आणि आपले डोळे त्यांनी मिटले आहेत, यासाठी की त्यांनी डोळ्यांनी पाहू नये, कानांनी ऐकू नये, मनाने समजू नये, त्यांनी वळू नये आणि मी त्यास बरे करू नये. म्हणून तुम्हास ठाऊक असो की हे देवाचे तारण विदेशी लोकांकडे पाठविले आहे आणि ते श्रवण करतील.
तो असे बोलल्यावर यहुदी आपल्यामध्ये फार विवाद करीत निघाले. तो आपल्या भाड्याच्या घरात पुरी 2 वर्षे राहिला आणि जे त्याचकडे येत असत त्या सर्वांचे तो स्वागत करीत असे. कोणापासून अडथळा न होता तो पूर्ण धैर्याने देवाच्या राज्याची घोषणा करीत असे आणि प्रभू येशू ख्रिस्ताविषयीच्या गोष्टी शिकवित असे.